हेलो गुड आफ्टरनून सर, कराची से वैभव बात कर रहा हूँ। ऑफर का डिस्काउंट
नमस्कार, मैं परांजित के मुद्दे नवरे बोलते हैं। मॅडम काल प्रसाद सरांशी बोलणं झालं का माझं? हा अच्छा अच्छा मॅडम, तर सिटी स्केच चालेल ना मॅडम, काही प्रॉब्लेम नाही। तुम्हाला कॅब वगैरे पाहिजे तर तुम्ही सांगा, मी कॅब पण बुक करून देतो वाटल्यास त्यासाठी। ओके मग तुम्ही जाऊ शकता मॅडम, काही प्रॉब्लेम। साडेपाच पर्यंत आहे मॅडम तुम्हाला टाइम, जाऊ शकता तुम्ही। हो हो ठीक आहे, मी तुम्हाला साडेतीन नंतर एक मिनिट। हा काही प्रॉब्लेम नाही मॅडम, मी तुम्हाला। हो चालेल, थँक्यू।